एक दिवस सत्संगात असताना माणसाचा आध्यात्मिक स्तर किंवा स्पिरिच्युअल कोशन याबद्दल सांगताना मिलिंदजी म्हणाले, मी खूप चांगला आहे, मी सगळ्यांशी अतिशय प्रेमानं वागतो, कोणालाही त्रास देत नाही, माझ्या एवढा दुसरा चांगला माणूस उठेच नसेल, पण तरीही मला त्रास का होतो, मला काहीच मिळत नाही, लोकांचे मला वाईट अनुभव येतात, ही सर्वसामान्यता प्रत्येकाची तक्रार असते। पण सूक्ष्मपणे विचार केला तर कळतंय की आपलंच काहीतरी चुकत असतंय। ते समजण्यासाठी तटस्थ होऊन अलिप्त होऊन विचार करावा लागतो। आपण जेव्हा दुसऱ्यांसाठी काही करतो तेव्हा त्या माणसाला पाहिजे म्हणून करतो की कोणासाठी तरी काहीतरी करणं ही आपली भावनिक गरज असते म्हणून करतो हे बघणं आवश्यक असतं। बऱ्याचदा दुसऱ्यासाठी काहीतरी करून आपण आपली हौस मात्र भागवून घेत असतो आणि अपेक्षा मात्र अशी करतो की त्या माणसानं आपल्याशी कृतज्ञ राहावं। आपण ज्या माणसासाठी काही करतो ती गोष्ट आपण त्याला हवी असताना करतो का? त्याला पाहिजे त्या पद्धतीने करतो का? आपण केलेली मदत त्याला पाहिजे तेवढी आहे का की अपुरी आहे? या सगळ्या गोष्टींचा विचार आपण त्या माणसाकडून कृतज्ञतेची अपेक्षा करताना करायला हवा। माणसाचा आध्यात्मिक स्तर किंवा स्पिरिच्युअल कोशंट हा त्याच्या इंटेलिजन्स कोशंटवर, इमोशनल कोशंट आणि फिजिकल कोशंटवर अवलंबून असतो। इंटेलिजन्स कोशंट तुम्ही बदलू शकत नाही, तो तुम्हाला अनुवांशिक मिळालेला असतो, परंतु भावनांक आणि फिजिकल कोशंट तुम्ही डेव्हलप करू शकता। तुमची सहनशीलता जेवढी जास्त असते तेवढीच तुमचा इमोशनल कोशंट जास्त असतो। आपण आपली सहनशीलता वाढवायला हवी। आणि त्यातही महत्त्वाची गोष्ट ही की आपण लोकांना सहन करतोय ही भावना किंवा त्याबद्दल खंत खेद असता कामा नये, कारण त्या परिस्थितीत आपला अहंकार किंवा ज्याला आपण इगो म्हणतो ना तो वाढायला सुरुवात होते। सगळी देवाची लेकरं आहेत, प्रत्येकात देवाचा अंश असतो, तो शोधायचा प्रयत्न करावा। प्रत्येकातील देव शोधून बाकीच्या गोष्टी बाजूला टाकता आल्या पाहिजेत, कारण आपणही सर्वांच्यातील एक असतो आणि आपल्यालाही कोणीतरी सहन करत असतो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी। मी फार हळवा आहे असं एक वाक्य सर्वसाधारणपणे सर्वांच्याच तोंडून ऐकायला मिळतं। स्वतःच्या बाबतीत हळवे सगळेच जण असतात, पण दुसऱ्यांच्या भावनांच्या बाबतीत आपण म्हणावे तेवढे सेन्सिटिव्ह आहोत का? आपल्या बाबतीत ही सेन्सिटिव्हिटी आपण जपत असतो, वाढवत असतो, तेव्हा आपण आपला अहंकार जोपासत असतो। मला हे चालत नाही, मला ते आवडत नाही असं करताना आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळेच आहोत अशी भावना जोपासत असतो आणि आपली सहनशीलता कमी करत असतो। आणि आपली सेन्सिटिव्हिटी वाढवण्यापेक्षा सेन्सिबिलिटी कशी वाढेल हे आपण बघावं। कुठल्याही गोष्टीचा भावनिक मुद्दा करण्यापेक्षा वास्तविक विचार किंवा प्रॅक्टिकली विचार केल्यास आपण दुसऱ्याला जास्त चांगल्या पद्धतीनं समजावून घेऊ शकतो।